रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 935 मध्ये। आणि काय माहिती आहे का, आजचा दिवस खूप छान आहे, त्याचसाठी इतके कमाल सिंगर्स जे आहेत त्यांनी मिळून एक सुंदर सॉन्ग त्यांनी बनवलेलं आहे आणि ते आपण इकडे ऐकतो। खरं तर ना, त्याच सगळ्या आर्टिस्टपैकी एक आर्टिस्ट आज आपल्यासोबत आहे ज्याचं नाव आहे अभय जोधपूरकर। आणि आजचा दिवस जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यासाठी यांनी हे जे गाणं तयार केले त्याबद्दल आपण त्याच्याशी बोलणार आहोत। हाय अभय, आणि कसा आहेस, तुझा लॉकडाऊन नेमका कसा चाललेला आहे अशात?
आय एम गुड, कसा चल रहा है यार, बीन जस्ट ट्राइंग टू किल टाइम समहाउ। आई बीन वॉचिंग अ लॉट ऑफ Amazon Prime, Netflix, और स्लीपिंग इज वन थिंग विद जिसके साथ मैं कॉम्प्रोमाइज नहीं कर रहा हूँ। मतलब मैं प्रॉपर 8-9 घंटे रोज सो रहा हूँ।
अभय जोधपूरकर जे आहेत ते काय करतात आणि भांडे घासणं वगैरे हे त्यांच्या लाईफ मध्ये सुद्धा सुरू आहे का?
पूरा देश कर रहा है, मतलब मैं कौन हूँ जब कैटरीना कैफ बर्तन मान सकती है तो मैं किस खेत की बोली। ऑफ कोर्स एवरीवन इज डूइंग एंड वी हैव टू।
बातें कंटिन्यू करेंगे थोड़ी देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर अभय जोधपूरकर सध्या आपल्या सोबत आहे आणि त्याच्याकडनं आपण गाणं सुद्धा गाऊन घेणार आहोत। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।